हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे सेनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः सृकाविभ्यो जिगाघं सद्भ्योमुष्णतां पतये नमो नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्चयानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमः ीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यः सृगंहतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो दन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुटे काका आपल्याला सांगणार.
महंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज शनिवार दिनांक 10 एप्रिल 1993 माया अपासनिक नजीक संध्याकाळचे केंद्राच्या अंतर्गत साधक संजीवनी मधील भाव पैसा देव विचारी अंतरी संतांची हे घरी हाची न्याय धरिता आरसा आपुलेची मुख दिसे ते सन्मुख आपणसी या अभंगातील वरील 2 चरणावरील निरूपणात सद्भक्त श्री मकरंद वजे म्हणतायत साधक संजीवनी ही साधकाच्या मृत्यूवत झालेल्या साधनेला म्हणजे ज्यांची साधना कमी पडते अशा साधकांना आपली साधना वाढविण्यास प्रेरणा देते. भावबळे आकळे एरवी नाकळे जेवढा भाव तेवढा देव संतांच्या घरी देखील हाच न्याय आहे. भाविकांना संत जवळ करतात. आपल्या समोर आरसा धरल्यास ज्याप्रमाणे आपल्या मुखाप्रमाणेच प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे आपल्या भावाप्रमाणेच सर्व जग आपल्याला दिसते. म्हणून साधकाने भाव वाढविण्यासाठी आपली साधना वाढवावी इत्यादी निरूपणानंतर स्वामीजी अत्यंत प्रसन्न मुद्रेने मकरंदनाथाकडे पाहत भले एवढे कौतुकोद्गार काढून उत्स्फूर्त बोलण्याऐवजी आज शनिवार असल्याने ठरल्याप्रमाणे समोरील ज्ञानशाही ग्रंथ उघडतात आणि प्रवचनास सुरुवात करतात. पुढील केंद्र बुधवार दिनांक 14 एप्रिल 1993 माया अपार्टमेंटमधील संध्याकाळचे केंद्र साधक संजीवनीमधील अंतरापासवणी करावी ती भक्ती धरोणी विरक्ती विषयांची माधव म्हणे तुझ कोठे रे अभाव भाव तेथे देव निश्चयसी या चरणावरील निरूपणात सद्भक्त प्राध्यापक दिलीप शेठ म्हणतायत भक्ती म्हणजे टोटल सरेंडर विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे अहंकार टाकला की भक्ती सहज आहे पण पथ्य सांभाळले पाहिजे ते म्हणजे धरोणी विरक्ती विषयांची इत्यादी निरूपणानंतर बहुतच्या म्हणत स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत सुख समाधान सर्वांनाच पाहिजे पण अचानक दुःख येत असते सुख दिसील पचवावे लागते आणि दुःखही परवा 30 वर्षाचा बॅडमिंटन प्लेयर खेळता खेळता हाडफेल होऊन पटकन गेला डॉक्टर काही करू शकले नाही अशा तऱ्हेने उद्भवणाऱ्या सुखदुःखाला तोंड कसे द्यायचे ती शक्ती आपल्यात नाही फक्त परमार्थ क्षेत्रातच सुखदुःखाला तोंड कसे द्यायचे ते शिकवितात ध्यानाने आणि नामाने तुम्हाला ती शक्ती प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही सुखदुःखाला तोंड देऊ शकाल मात्र रोजच्या रोज दररोज ध्यान करायला पाहिजे भगवंतावर पूर्ण विश्वास पाहिजे तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवणीया त्याचे नामस्मरण त्याच्याशी एकरूप होऊनच केले पाहिजे मी कोण माझा भगवंताशी व जगाशी काय संबंध आहे हे जाणून घ्यावे जगाशी प्रेमाने मैत्रीने वागावे जगा माझे जगन्मित्र जिवेपाशी आहे सूत्र कोणाशीही बोलताना प्रेमाने गोड बोलावे गीता ज्ञानेश्वरी श्रवण मनन वाचन चालू ठेवावे हे जगन्मान्य ग्रंथ आहेत पण किती जण वाचतात विचारले तर बहुतेक जण वाचत नाहीत का विचारले तर म्हणतात ती 700 वर्षापूर्वीची जुनी झालेली काय वाचायची लेटेस्ट काहीतरी पाहिजे लेटेस्ट काय पाहिजे बॉम्बस्फोट माऊली सांगतात तसे कोणीही छाती ठोकपणे सांगत नाहीत ते म्हणतात तरी अवधाने कडे दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का आणखी पुढे म्हणतात तेने कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप राहीन अतिंद्रिय परिभोगवी इंद्रिया करवी हे सुख आत्मसुख अतिंद्रिय आहे इंद्रिया चोरून जेवी त्यासी ती फावे असे जरी असले तरी माझ्या सद्गुरु कृपेमुळे तेनी इंद्रिया करवी भोगवीन पण केव्हा ध्यानाला रोज वर्षानुवर्षे बसत असाल तेव्हा ध्यानाला बसणे मात्र मस्ट त्यामुळे सुख मग अशा सुखाबरोबरच दुःख जरी आले तरी ते सहजपणे सहन करण्याची शक्ती प्राप्त होते म्हणून ध्यान नामस्मरण सत्संग यामुळे मनाचे उन्मन आणि प्राणाचा प्रणव कसा होतो ते संताकडून समजावून घ्यावे त्यांना शरण जाऊन प्रश्न विचारून आपले व इतरांचेही जीवन घडवावे आपले संपूर्ण जीवनच बदलून टाकण्याचे सामर्थ्य या परमार्थात आहे काय समजात एवढे बोलून हरिहरी म्हणत स्वामीजींनी बोलणे थांबवले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 11 एप्रिल 1993 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र केंद्रामध्ये साधक संजीवनी मधील करा देते काम मुखे घ्यावे राम नाम सुखे करावा तो धंदा नित्य गावणी गोविंदा काम क्रोधास लोभास भावे अर्पावे देवास माधव म्हणे ऐसा नर सहज होई भवपार या अभंगावरील निरूपण करताना सद्भक्त श्री सुनील वाघ सांगतायत स्वतः आचरणात आणलेला परमार्थ स्वामीजी या अभंगात विशद करतायत काम करताना नाम घेत करावे म्हणजे आपल्याला नामात प्रेम वाढत जाईल काम क्रोधादी विकार देवाला अर्पण करावे असे करणारा साधक सहजच भोपकार होईल इत्यादी निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत मनी धरावे ते होते विघ्न अवघेची निरसोणी जाते कृपा केली रघुनाथे प्रचित येते साधकाने आपल्या सर्व कर्माचा मोहरा भगवंताकडे वळवावा, नामस्मरणात रंगून जावे। तो कृपाळू कनवाळू भगवंत आपल्या बरोबर हृदयातच आहे अशा भावातच आहे, म्हणजे मग मनी इच्छिलेल्या गोष्टीत यश मिळते ते त्यांच्या कृपेमुळे। विघ्न निरसून गेल्यामुळे याची आपल्यालाही प्रचिती येते असे समर्थांचेच उद्गार आहेत। एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबतात। पुढील केंद्र मंगळवार दिनांक 27 एप्रिल 1993 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र, तिसरा मंगळवार असल्याने आज युवा केंद्राचा कार्यक्रम आहे आणि संचालन करतायत सद्भक्त श्री निलिंदमय। ते सुरुवात करताना म्हणतात, आपल्या उद्विग्न मनावर उपाय वंदावे ते सद्गुरूंचे पाय असे सांगून सद्भक्त सौभाग्याची अर्चना वाघ हिला मनोगत व्यक्त करण्यास प्राचारण करतात। तिच्या मनोगतानंतर सद्भक्त श्री अद्वैत धर्माधिकारी व सद्भक्त तारामती खरे यांचे अभंग होतात। नंतर सद्भक्त सौभाग्याची संध्या वर्दे हिचे मनोगतानंतर सद्भक्त श्री आनंद गाडगीळ यांची मुलाखत होते आणि आता मोठ्या प्रसन्नपणे स्वामीजी बोलतायत, तुम्ही युवा मंडळी एवढ्या लहान वयात साधना करता हे तुमचे तर भाग्य आहेच, पण ते पाहण्याचे माझेही भाग्य आहे। आजचे आपले युवा केंद्र फारच चांगले झाले। रामकृष्ण परमहंस स्वामी स्वरूपानंद यांनी हे पाहिले असते तर तुम्हाला डोक्यावर घेतले असते। अशा जिद्दीने साधना चालू ठेवावी। निमित्तनाला वेळ पाळण्याला परमार्थात फार महत्व आहे। आपला दररोजचाच कार्यक्रम अगदी आखी उरेखीव असावा। पहाटे 5 नंतर झोपू नये, लवकर उठून दररोज नियमाने ध्यान करावे। आपली सर्वच कामे अगदी त्या वेळी व्हावीत। प्रातःकाळी उठावे त्यासाठी अर्ध्या रात्री 10 वाजता झोपावे। अर्ली टू बेड अर्ली टू राईज दॅट नेक्स्ट मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज हे ध्यानात ठेवावे। स्वामीजी आता काय करीत असतील ते तुम्हाला घरी राहूनही लक्षात आले पाहिजे, तसे तुमच्या बाबतीची इतरांना कळले पाहिजे। प्रत्येक दिवस महत्वाचा, तो सत्कारणी लागतो की नाही हे पाहण्यासाठी आपली दैनंदिनी ठेवावी। एवढे सांगून स्वामीजी हरी हरी म्हणत बोलायचे थांबले। पुढील केंद्र शनिवार दिनांक 1 मे 1993 माया अपार्टमेंट नवी संध्याकाळचे केंद्र, केंद्रामध्ये आज बाल केंद्राचा 12वा वर्धापन दिन साजरा होत आहे। संचालन करतायत सद्भक्त सौभाग्यची नीनाताई माईनकर। त्या सुरुवातीला सांगतायत, बाहेरच्या आणि इथल्या संस्कार वर्गात फरक आहे। पालकांनीच स्वतःच्या आचरणांनी मुलावर संस्कार करावे यावर येथे भर दिला जातो। तो दरमहा होणाऱ्या पालक चालक केंद्रामध्ये यानंतर काही बालसाधकांची आणि पालकांची मनोगत आणि निरूपण झाली। यानंतर सद्भक्त डॉक्टर माधवराव नगरकर बोलतायत। ते म्हणतायत, आनंद आहे, पुन्हा लहान व्हावे असे वाटते, परंतु पुन्हा लहान होणे फार अवघड आहे। धीटपणे बोलण्याचे संस्कार ह्याच वयात होतात। दररोज आंघोळीनंतर सूर्यनमस्कार घालावेत, ओंकाराचा जप करावा, काही योगासने शिकावीत। यानंतर बालकेंद्र पत्रिका क्रमांक 3 अंकाचे प्रकाशन सद्भक्त श्री मकरंद वधे यांचे शुभ हस्ते करण्यात आले। त्यानिमित्त बोलताना ते म्हणतायत, परमपूजनीय स्वामीजींनी जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्याला सुरुवात केली त्यानुसार आपल्या बालकेंद्राचे कार्य दिवसेंदिवस डॉक्टर नंदाताईंच्या मार्गदर्शनाखाली वृद्धिंगत होत आहे। इवरेसे रोप लावी रे द्वारी त्याचा रेडू गेला गगनावरी, एक पॅरल टीम इथे उभी राहत आहे। हे ईश्वरीय कार्य आहे, स्वामीजीच आमच्याकडून करून घेत आहेत। सुरुवातीलाच सद्भक्त नीनाताईंनी म्हटल्याप्रमाणे पालकांनीच स्वतःच्या आचरणांनी मुलावर संस्कार करावेत ही महत्वाची गोष्ट आपण पालकांनी ध्यानात घेतली पाहिजे। निदान मुलासमोर तरी आई वडिलांनी भांडू नये। बाल संस्कार केंद्रामुळे घरातील वातावरण कसे बदलते ते आज झालेल्या बालक पालकांच्या मनोगतावरून कळून येते। यानंतर डॉक्टर नंदाताई बोलतायत, आज अतिशय आनंद होतोय, शब्दरहित वर्णन करायला मी सुद्धा बाल वर्गातच आहे. आपलं ध्येय आहे 5000 संस्कार केंद्रे करायची. यानंतर स्वामीजी आशीर्वाद तर बोलतायत, सध्याचे शिक्षण योग्य प्रकारे मुलांना संस्कारित करीत नाही. चांगले संस्कार अशा बाल केंद्राद्वारेच होऊ शकतात. आदरणीय नंदाताईंनी तन मन धनाने हे कार्य चालू ठेवलेले आहे. चाइल्ड इज द फादर ऑफ अ मॅन. त्याच्यावर योग्य वयात संस्कार होणे गरजेचे आहे. शहरातील मुलांचे जीवन हल्ली यांत्रिक होत चाललेले आहे. त्यांना मन मोकळे वातावरण या केंद्राद्वारे अनुभवता येते. नंदाताई त्यांना महिन्या 2 महिन्यातून एकदा आळंदी, पेशवे पार्क इत्यादी ठिकाणी घेऊन योग्य संस्कार घडवत आहेत. नाहीतर शहरातील मुलांना निसर्ग परिचय प्रत्यक्षात नसतोच. लुथडी भरून वाहणारी नदी, गाई, बैल, म्हैस, शेळ्या इत्यादी पाहिलेल्या नसतात, त्यामुळे ती संकुचित राहतात. एका शाळेत गुरुजीने 2-3 वर्गातील विद्यार्थ्यांना विचारले, तुम्हाला दूध देणाऱ्या 2 प्राण्यांची नावे सांगा. असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले, चितळे आणि फडके. अशी मजा आहे. एवढे बोलून स्वामीजींनी हरी हरी म्हणत समारोप केला. हरिओम. तस
राजू अपक
सद्गुरुपदी मन हे रमले, मन हे रमले संसाराया सहज विसरले. श्री गुरुपदी मन हे रमले, मन हे रमले संसाराया सहज विसरले. सद्गुरुपदी मन हे रमले सहजानंदे गेलो निज ठाया विसरोनिया मिथ्या माया. सहजानंदे गेलो निज ठाया विसरोनिया मिथ्या माया. अवसातीत सहज गमले अवसातीत सहज गमले. श्री गुरुपदी मन हे रमले, मन हे रमले संसाराया सहज विसरले. श्री गुरुपदी मन हे रमले भेदा भेद अवघे मावळले. गुरु शिष्य एकची झाले. भेदा भेद अवघे मावळले. गुरु शिष्य एकची झाले. दत्त स्वरूप आपणची उरले. दत्त स्वरूप आपणची उरले. श्री गुरुपदी मन हे रमले, मन हे रमले संसाराया सहज विसरले सद्गुरुपदी मन हे रमले।
प्रारब्ध भोगताना बुद्धी कर्मानुसारिणी असते, म्हणजे प्रारब्ध भोगण्याला अनुरूप बुद्धी आपल्याला सुचते, तर नवी क्रियमाण कर्मे करताना कर्म बुद्ध्यानुसारिणम म्हणजे कर्म बुद्धीला अनुसरते। प्रारब्ध कर्म व क्रियमाण कर्म कुठले हे कसे ओळखायचे, गल्लत होऊ नये यासाठी खुलासा करावा ही विनंती। प्रारब्ध आणि संचित याच्यावर बरेच प्रश्न विचारले सर का। कर्माचे जे प्रकार आहेत, एक म्हणजे आपल्या हातात जे कर्म आहे आत्ता करतो आहे ते क्रियमाण कर्म, दुसरे दोन शब्द आहेत प्रारब्ध आणि संचित या नावाचे। असाही एक प्रश्न विचारलाय की संचित कर्मे, प्रारब्ध कर्मे व क्रियमाण कर्मे यावर सविस्तर विवरण करावे ही विनंती, कंसात उदाहरण असं म्हटलंय। संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण कर्म ही खरं म्हणजे फळाकरता त्याला कर्म असं म्हटलेलं आहे बरं का। काही कर्म ही संचितामध्ये जमा होतात, आणि संचितामध्ये जमा झालेली कर्म जन्मानुजन्म पडून राहतात, ती फलोन्मुख व्हायला वेळ लागतो। खरं म्हणजे सर्व कर्मांनीच चाललेला आहे, कर्म विपाकाचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत असं सांगतो की अबोधानी केलेली सगळी कर्म आहेत ती कर्म ही काही ना काहीतरी फळ निर्माण करतातच, बोधानी केलेली कर्म देखील बाह्य फळ निर्माण करतात, पण अंतरफळ मात्र ईश्वराचं किंवा आत्मज्ञानाचं असं एकच राहत। बाह्य फळ जी आहेत तर ती तत्काल मिळतात आणि संपून जाते गोष्ट, तत्काल म्हणजे त्या जीवनात मिळतात आणि गोष्ट संपून जाते, कधी लगेच मिळतात कधी थोड्या काळाने मिळतात। असं समजा की तुम्ही आज फ्लॅट बुक केला आणि त्याचं पोझिशन तुम्हाला 2 वर्षांनी मिळालं, थोड्या काळाने त्याचं फळ मिळालं। बहुतेक बाह्य फळ ही मिळतात आणि गोष्ट संपून जाते। गोष्ट संपून जाते याचा अर्थ असा की त्या बाह्य फळाचं परत काही राहत नाही। एकेची वेळी विये वेळू झाड जैसे, बांबूला जसं एकदाच वितळतो आणि मग परत फुलं धरत नाहीत असं म्हणतात, तशा प्रकारे बाह्य फळ एकदा मिळतं आणि गोष्ट संपून जाते। बाह्य फळाच्या बरोबर अंतरफळ देखील मिळतं, हे अंतरफळ संस्काराच्या अंगाने आपल्याला घट्ट चिकटून राहतं, ते मनावर परिणाम करतं, चित्तावर परिणाम करतं, बुद्धीवर परिणाम करतं, अंतःकरणावर परिणाम करतं, आणि तुम्ही कुठलंच फळ टाळू शकत नाही। बाह्य फळ मिळणारच आहे, तसंच अंतरफळ देखील मिळणारच आहे, ते टाळण्याची सोय नाही। अंतरफळ जे आहे ते अंतरफळ ज्या तऱ्हेनी संस्कार करतं त्या तऱ्हेनी तुमची विचाराची दिशा ठरते, तुमचा बुद्धीचा निश्चय ठरतो. त्यामुळे अंतरफळाचा परिणाम पुढच्या कर्मावर देखील होतो. बाह्यफळाचा परिणाम काही होत नाही, पण अंतरफळाचा परिणाम मात्र तुमची अंतरव्यक्ती घडत असल्यामुळं त्या घडलेल्या अंतरव्यक्तीनी पुढच्या कर्माला तुम्ही प्रवृत्त होता. आणि ही अंतरफळ जी आहेत, अंतरफळ जे आत परिणाम करून राहिलेली असतात, त्या अंतरफळांमुळं अजून एक गोष्ट अशी घडते की कितीतरी बाह्य फळं त्या जन्मात जी मिळायची राहिलेली असतात, बहुतेक करून मिळून जातात, पण जी मिळायची राहिलेली असतात तर ती देखील भोगायची आहेत कधी ना कधीतरी, हे मनबुद्धीला चित्ताला माहीत असतं आणि ती भोगण्याची तशीच राहून जातात आणि देह पडतो. देह पडल्यानंतर ही जी फलोन्मुख न झालेली फळं आहेत, ती फळं आणि ती फळं भोगण्याकरता मिळालेली मन बुद्धी चित्त इत्यादी, हे सगळं जीवाच्या बरोबर तसंच राहतं आणि ती अज्ञातात जाऊन पडतात. ती कधीतरी फलोन्मुख होतील, पण फार उशिराने कधी कधी फलोन्मुख होतात. त्याच्यामध्ये अशा रीतीने फलोन्मुख न झालेली, त्या जन्मात न मिळालेली, पण ज्याच्यापासून तुम्हाला सुटका नाही मुळीच, अशी फळं ही संचितामध्ये जाऊन पडतात आणि तुम्ही प्रत्येक जन्मामध्ये नवीन कर्म, क्रियमाण कर्म करतच असता की ज्या कर्माने तुमच्या मनबुद्धीवर परिणाम होतो आहे आणि त्याचा परिणाम बाह्य फळं मिळणं आणि आंतरव्यक्तीवर परिणाम होणं हे घडतच आहे, तरी देखील तुम्हाला आश्चर्यकारक अशा पद्धतीने तुम्ही क्रियमाण करायला प्रवृत्त न झालेल्या अशा कर्मांच्या मध्ये देखील फळं मिळणं असं सुरू होतं. जसं तुम्ही अडचणीत सापडलेला आहात आणि एक माणूस तुम्हाला येतो आणि म्हणतो की चला आमच्याकडे राहायला, स्टेशनवर कुठेतरी तुम्ही काय झोपणार, परगावी गेलेले आहात, अचानक अडचण निर्माण झाली, संप झाले, रेल्वे बंद झाली, कोणीतरी येऊन तुम्हाला मदत करतं, तुम्ही कुठल्याच न केलेल्या कर्माचं, क्रियमाणाचं तरी देखील फळ तुम्हाला मिळालं, तर तुम्ही असं म्हणता की आमचं प्रारब्ध चांगलं होतं म्हणून, नाहीतर आमची फार पंचायत झाली असती. कधी ना कधीतरी तुमच्या हातून काही घडलेलं असतं आणि ते फलोन्मुख होण्यासाठी वाट पाहत असतं. तुम्ही पैसे ठेवलेले आहेत प्रॉव्हिडंट फंडाचे, ग्रॅच्युइटीचे, फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ठेवलेले आहेत आणि काही पैसे असेही ठेवलेले आहेत की आपल्याला आडी अडचणीच्या वेळेला लगेच काढता यावेत म्हणून. एक 10 लाख रुपये तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलेले आहेत आणि 50,000 रुपये तुम्ही सेव्हिंग्स मध्ये ठेवलेले आहेत. या जन्मात जी वापरायला फळं तुम्हाला उपलब्ध होतात त्याला प्रारब्ध फळं असं म्हणतात. बाकी FD मोडून कोणाबरोबर वेळ सहसा येत ही नाही असंही कोणाकोणाचं जीवन जातं की अगदी फिक्स डिपॉझिट मोडायची वेळ आली, पण त्याचं जे व्याज आहे ते परत जमा होत राहतं त्याच्या नवीन आणि तेवढ्या याच्यावर त्याचं चालू शकतं. अशी प्रारब्ध कर्म जी आहेत ती प्रारब्ध कर्म म्हणजे या जन्मामध्ये फलोन्मुख होण्यासाठी ठेवलेली कर्म, ही तुम्हाला माहीत नाहीयेत पण त्याचा प्रत्यय तुम्हाला येतो. आणि संचित कर्म जी आहेत ती अशी जन्म जन्म अंधार कोठडीत एखादी गोष्ट पडून राहावी तशी पडून राहतात. ती फलोन्मुख व्हायला फार वेळ लागतो पण त्याच्यातून तुमची सुटका नसते, कधीतरी ती बाहेर येणार आहेत आणि कोणत्या तरी जन्मात तुम्हाला ती भोगायला लागणार आहेत. भीष्म शरपंजरी पडलेले होते आणि सगळ्या बाजूनी बाणांची शय्या, अत्यंत वेदना होत होत्या, तेव्हा श्री कृष्ण भेटायला आलेले असताना ते म्हणाले की हे गोविंदा, माझं जीवन भगवत भक्तीमध्ये गेलं, वचन सांभाळण्यामध्ये गेलं, अतिशय पवित्र असं जीवन मी जगलो, हे कोणत्या जन्माचं फळ आहे की अशा रीतीने मी अडकून राहावं? तर भगवंतांनी भीष्माचार्यांच्या मोठ्या कनवाळूपणाने प्रेमाने मस्त करून हात फिरवला आणि ते म्हणाले की तुम्हीच बघा, ते बघण्याची शक्ती मी तुम्हाला देतो. ही गोष्ट स्वामीजी सांगत असत. तर एक एक जन्म तपासताना सगळे जन्म पवित्र, सगळे जन्म अतिशय उत्तम, एकेका जन्माची छाननी करत असताना जवळपास 80-90 जन्म माग गेल्यानंतर त्याही जन्मात, ते प्रत्येक जन्मात राजपुत्र होते, त्याही जन्मामध्ये ते राजपुत्र असताना आणि शिकारी करता गेलेले असताना बाणाच्या टोकानी एक सरडा त्यांनी उडवला जाता जाता आणि तो निवडुंगाच्या फडावर पडला आणि तिथं तो तडफडून मेला, तिथं तो अडकला आणि तडफडून मेला. अशा या जन्मातली कृती जेव्हा समजली, या ज्या रांगा आहेत या रांगा सरळ झाल्या तर ही पाचवी रांग होऊ शकेल बर का, म्हणजे कुठपासून हे बिघडलं असेल. अजित आत जायला पाहिजे. सरळ रांगा जर झाल्या सुरूत तर बरोबर तुम्हालाच समजेल. आता एक रांग होते. भीष्माचार्यांनी हे पाहिलं आणि ते हसले, हात जोडले त्यांनी आणि म्हणाले की हे भगवंता, तुझी लीला अगाध आहे, सगळ्यांना तुझा समान न्याय आहे. जगदीश्वरे यथा क्रमे न्याय केला असं समर्थ म्हणतात. तुमच्याच कर्मांची फळं तुम्हाला मिळत असतात, या जन्मातली अथवा मागच्या जन्मातली कधीची तरी फळं तुम्हाला मिळत असतात. त्यांनी असं विचारलेलं आहे, ईश्वर कोणावर मेहरबानी करत नाही बर का, उगीच कोणाविषयी काहीतरी फार आपुलकी वाटली म्हणून त्याच्यावर फार मेहरबानी केली असं करत नाही. भक्तावर करू शकतो उद्धाराकरता, मात्र त्याची जी संचित आणि प्रारब्ध फळं आहेत ती त्याला भोगावीच लागतात. प्रारब्ध भोगताना बुद्धी कर्मानुसारिणी असते, त्यावेळेला तशीच बुद्धी सुचते, त्यावेळेला तशी बुद्धी सुचते. गाडीतून जाणार होते, दोन रिझर्वेशन्स होती, तेवढ्यात कंडक्टरच्या हातापाया पडणारी दोन तरुण मुलं पाहिली की काही करून आम्हाला या गाडीमध्ये घ्या, आम्हाला जाणं गरजेचं आहे, अमुक वाजता पोहोचणं आणि ऑफिसमध्ये जॉईन होणं गरजेचं आहे. म्हणून आजी आजोबांना त्यांची दया आली आणि त्यांनी आपली तिकीटं या तरुण मुलांना दिली आणि पुढे त्या गाडीला झाला ऍक्सिडेंट आणि ही जी तरुण मुलं बसलेली होती ती गेली. पेपरमध्ये अशा प्रकारच्या घटना जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा आजी आजोबांना झालेली जी बुद्धी होती की आपली दोन तिकीटं आपण काय आत्ता गेलो काय एक तासाने गेलो काय, आपल्याला चालू शकतं, आपण पुढच्या गाडीने जाऊ असं ज्यांनी ठरवलं. प्रारब्ध भोगायला अनुरूप बुद्धी आपल्याला सुचते. असं अनेक वेळेला लक्षात येतं, प्रारब्ध भोगायला अनुरूप जे काही प्रारब्ध असेल ते निर्णय चुकतो, मोठा तोटा होतो, पण तो निर्णय तुमचा असतो. रस्ता चुकतो, इकडून जायचं का इकडून, आणि तुम्हाला 50 किलोमीटरचा फेरा बसतो, ती तुमची बुद्धी असते. त्यावेळेला तुमचं जे प्रारब्ध असतं त्याकरता ती बुद्धी तुम्हाला होते आणि तुम्ही तसे जाता. तर नवीन क्रियमाण कर्मे करताना कर्म बुद्ध्यानुसारिणम म्हणजे कर्म बुद्धीला अनुसरते असं म्हटलेलं आहे. अशा वेळेला मात्र कर्म बुद्धीला अनुसरून कर्म करतं. प्रारब्ध भोगायचं असेल तेव्हा अनुरूप बुद्धी आपल्याला सुचते आणि नवीन क्रियमाण कर्म करताना कर्म बुद्ध्यानुसारिणम म्हणजे कर्म बुद्धीला अनुसरते असं म्हटलेलं आहे. जे प्रारब्धवादी आहेत किंवा दैववादी आहेत त्यांच्या दृष्टीने हे विधान मात्र बरोबर नाहीये बर का. इथं आहेत कोणी कोणी ज्योतिषी, हे विधान त्यांना मुळीच पटणार नाही. त्यांच्या दृष्टीने जेव्हा जेव्हा बुद्धी तुम्हाला काही निर्णय देते तेव्हा बुद्धीचा निर्णय हा तुम्ही जी अंतरफळ कमावलेली असता, चित्त बुद्धी अंतकरण मन याच्यातून जी तुमची अंतरव्यक्ती तयार झालेली असते तीच खरं म्हणजे निर्णय घेत असते प्रत्येक वेळेला. त्यामुळं प्रारब्ध भोगताना तुम्ही प्रारब्ध भोगायला अनुरूप असा बुद्धी निर्णय देते आणि नवीन क्रियमाण कर्म करताना कोणती तरी वेगळी बुद्धी उपस्थित होते असा याचा अर्थ निघतो. दैववाद्यांना हे मुळीच मान्य होणार नाही. तसंच ही जी वचन आहेत ही वचन थेट सिद्धांत म्हणून इतकी सांगताच येणार नाहीत. तुम्ही क्रियमाण कर्म नवीन कर्म हातात घेताना देखील तुमच्या आतल्या प्रेरणेप्रमाणेच घेता आणि त्या कर्माचं सोनं करणं अथवा ते कर्म बिघडवणं हे तुमच्या आंतरव्यक्तीवरच अवलंबून असत. तरी देखील सगळं काही प्रारब्धानुसार आणि तुमच्या जीवावर म्हणजे बुद्धीवर चित्तावर झालेल्या संस्कारानुसारच जर चालतं असं जर ठरवलं कोणी तर तुम्ही इथं जे बसून ऐकता आहात ते तुमचं प्रारब्ध म्हणून ऐकता आहात असा अर्थ होईल. आणि जे येत नाहीयेत किंवा ऐकत नाहीयेत त्यांच्या प्रारब्धात ते नाही म्हणून ते ऐकत नाहीत असा अर्थ होतो. या कर्मामध्ये कर्मामध्ये गुंतलेलं असताना देखील जीवाला किंवा आत्म्याला एक आत्मस्वातंत्र्य गृहीत आहे. ही जी वचन आहेत ही वचन जसं तू बाबा का चांगल्या मुलांच्या संगतीत नाही प्रारब्ध माझं असं जर तो म्हणायला लागला तर तुम्हाला मुलाबद्दल काही नाही करता येणार. नवीन क्रियमाण कर्म करताना संस्कार नावाचा एक प्रकार आहे, श्रवण हा एक प्रकार आहे, साधना हा एक प्रकार आहे, साधनेची कर्म ही एक गोष्ट आहे, ध्यान नामादी अशामुळे अंतर्व्यक्ती बदलण्याला मदत होते आणि जेव्हा अंतर्व्यक्ती बदलण्याला मदत होईल अशी कर्म करायला घेतली तर या कर्मचक्रातून मात्र मुक्तता व्हायला मदत होते. आणि अशा प्रकारे कर्म करण्याचा अधिकार सर्वांना आहे. सर्वांना अशा प्रकारचा साधनेची कर्म करण्याचा अधिकार आहे. पण नवीन क्रियमाण कर्म करण्यासाठी म्हणून अशा प्रकारे आपल्या मनबुद्धीला चित्ताला उत्तम संस्कारित करण्याचा जो उद्योग आहे तो हातात घेणारे फार थोडे असतात. असं असल्यामुळं जवळपास सर्व परवश आणि जणू कोणीतरी हात धरून आपल्याकडून जीवन जगायला लावतंय अशा प्रकारे जीवनात अनुभूती येते ती त्याकरता येते. आतल्या प्रेरणेला जर प्रत्येक वेळेला प्रतिसाद द्यायचं ठरलं तर मला दर रविवारी सिनेमा पाहावा असं वाटतं, दर गुरुवारी हॉटेलमध्ये जावं असं वाटतं, दर शनिवारी गाडी काढून कुठेतरी बाहेर फिरायला जावं असं वाटतं आणि मी ते जातो. तोच मी कधीतरी केंद्रात येतो, श्रवण करायला सुरुवात करतो आणि म्हणतो की आता सिनेमा बंद, आता शनिवारी गाडी काढून बाहेर जाण्याची आवश्यकता संपली, आता आपण श्रवण करू, आता आपल्या जीवनामध्ये आपण काही बदल घडू. त्यामुळं जे आत्मस्वातंत्र्य आहे त्या आत्मस्वातंत्र्यामुळे मात्र हा कर्मविपाकाचा सिद्धांत आहे या सिद्धांताला छेद जातो एक प्रकारे. एवढंच नव्हे तर आत्मस्वातंत्र्यामुळे जीवाला आत्मबोध देखील होतो. जर महत् प्रयासाने पुष्कळ साधनेची कर्म केली जसं वाल्ह्याची कर्म एवढी कर्म केली साधनेची की त्या जन्मातच बोध झाला बोध होऊनच उठले जे बसले ते उंदीकर महाराज म्हणायचे तो दाढीवाला म्हणजे वाल्मिकी मी तर अरे 9 तासांनी उठतो पण तो एकदा बसला तो बोध घेऊनच उठला असं म्हणायचे. म्हणून नवीन क्रियमाण कर्म करताना जर संतांशी तुमचा कधी तुमच्या आयुष्यात मोठ्या भाग्याने संबंध आला तर मात्र हे बदलतं सगळं चक्र. या सगळ्यामध्ये फरक पडतो. तुमचे विचार तुमची विचाराची धारा बदलते. अशाही वेळेला प्रारब्ध कर्म जी आहेत त्यावेळेला तशी तशीच बुद्धी होईल. पण क्रियमाण कर्म करताना या कर्मामध्ये मी करता म्हणून गुंतून जायला नको अशी बुद्धी जर झाली तर क्रियमाणांनी जी कर्म प्रारब्धात पुढे ढकलली जातात संचितामध्ये ढकलली जातात ते जाणं बंद होतं. आणि प्रसंगवशात जर जीवाला आत्मबोधच झाला तर ती संचित कर्म वगैरे तशीच पडून असताना जीवालाच बोध झाल्यामुळं तो परत जन्मालाच येत नाही ती कर्म सगळी जळून जातात. संतांचा देह असेपर्यंत मात्र ही प्रारब्ध कर्म संतांना देखील भोगावी लागतात. वेदांतात याला उदाहरण देताना असं म्हणतात की इप्सित पूर्ण झाल्यानंतर देखील कुंभारांनी मातीचा गोळा चाकावर ठेवलेला आहे आणि तो त्याला आकार द्यायला सुरुवात करतो आहे. आतून बाहेरून त्याला आकार देऊन तो अलगत ते मडकं बाजूला काढतो. ते मडकं बाजूला काढल्यानंतर जो वेग आलेला असतो त्या चाकाला त्यामुळं काही काळ ते चाक फिरतं आणि मग थांबतं. तसं आत्मज्ञान झालेल्या पुरुषाला जन्म मरण खंडन त्याच्या मनातून कधीच झालेलं असताना देखील प्रारब्धवशात देह काम करताना दिसतो. आणि जेव्हा तो देह ठेवतो त्याच्यानंतर मात्र परत तो जन्म मरण रूपी संसारामध्ये येत नाही. त्यांनी असं विचारले की प्रारब्ध कर्म व क्रियमाण कर्म कुठले हे ओळखायचे कसे. ते तुम्हाला ओळखता येत नाही. ते ओळखण्याची कोणतीही स्वतंत्र बुद्धी माणसाला मिळालेली नाही हे लक्षात ठेवा. तुमचं प्रारब्ध कर्म फलोन्मुख होत चाललेलं तेच आत्ताचं क्रियमाण म्हणूनही हातात घेता त्या गाडीमध्ये चढता तुम्ही हे प्रारब्ध कर्म आहे क्रियमाण आत्ताचं नाही असं म्हणणार जेव्हा तुम्ही आत गाडीत जाऊन बसलात तेव्हा. पण आत्ता मी प्रारब्ध कर्मानुसार चाललोय का नवीन क्रियमाण कर्मानुसार जर तुमच्या जीवनात परमार्थ नसेल तर जवळपास प्रारब्ध कर्मानुसारच तुमचं जीवन चाललंय ढकललं जातंय असं समजा. पण परमार्थ तुमच्या जीवनामध्ये जर आला तर मात्र तुमचं क्रियमाण वेगळं आणि प्रारब्ध वेगळं असं होईल. म्हणून निदान तुमचं क्रियमाण आणि प्रारब्ध तरी वेगवेगळं ठेवा. आत्ताचा जो जन्म आहे तर त्या जन्मामध्ये तरी जे करायला हवं ते करा. भगवद्गीता शुचीनाम श्रीमताम गेहे असं म्हणते योग भ्रष्टोभिजायते. पण श्रीमताम हा जो श्रीमताम हा शब्द आहे हा श्रीमताम शब्द आपण धनाच्या बाबतीत घेतो. संस्कार आचार विचाराची श्रीमंती बुद्धीची श्रीमंती भगवंतांना श्री म्हणजे काय केवळ लक्ष्मी आपल्यासारखे ते काय लक्ष्मीच्या अधीन आहेत थोडेच. म्हणून श्री जिथं जिथं शब्द येतो तिथं तिथं आपण पैशाची पूजा करतो. तेही राज्य बदललं पूर्वी राणीचा छाप असलेल्या नाण्याची पूजा करायचो आता तीन मूर्ती असलेला जो छाप आहे अशा पैशाची पूजा करतो, असे आपण पैशाचे दास होऊन बसलेले आहोत. श्री या शब्दाचा तो अर्थ नाहीये. पण एखाद्याला समजलं की आपला फार उत्तम कुळात जन्म झालेला नाहीये असं एखाद्याला कळलं की ज्या घरामध्ये जन्मजन्म साधना चाललेली आहे अशा घरामध्ये आपला जन्म झालेला नाही. नाथांचा तसा झालेला होता, ज्ञानेश्वर महाराजांचा तसा झालेला होता. पण स्वप्रयत्न काही आहेत की नाहीत म्हणून तसं जर पाहायचं झालं तर साधक म्हणून विचार करत असताना तुकाराम महाराजांचं जे जीवन आहे ते आपल्याला सर्वात जास्त जवळचं आहे असं मला वाटतं. कसलीही अनुकूलता नाही, कसलीही अनुकूलता नाही तेव्हा त्यांनी त्यांची जी क्रियमाण कर्म होती या जन्मातली ती त्यांनी परमार्थाला अशी अनुरूप ठेवली की त्या कर्मांमुळं त्यांचं सगळं जीवन बदलून गेलं, त्यांना बोध झाला. या जन्मात तुम्हाला कोणी अडवलेलं नाहीये, त्यामुळं क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध कर्म ही प्रारब्ध भोगायला अनुरूप अशीच बुद्धी सुचून जनरली घडतात. मात्र जर कोणी साधनेनिक वागत असेल, साधनेची कर्म करत असेल, तर या जन्मापासून नवीन क्रियमाण नवीन संस्कार असे करायला त्यांनी सुरुवात केली आहे असं समजायला काही हरकत नाही. आणि थोडी जरी सुरुवात केली अशी तरी देखील क्रमाक्रमानी मग आज केलेली कर्म आहेत ती संचितात जाऊन पडतात. साधनेची कर्म अशा रीतीने संचितात वेगळ्या गोष्टी जाऊन पडतात. म्हणून बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. ज्ञानी देखील काय एका जन्मात ती होत नाही, एका जन्मात टपकत नाही, त्याला पुष्कळ परंपरा असते पुष्कळ जन्मांनंतर. कारण याच न्यायाने तो संचितामध्ये आपलं पुण्य जमा करत असतो आणि जमा करता करता एक जन्म मात्र त्याचा असा येतो की त्या जन्मामध्ये मात्र त्याची ही साधने करता असणारी जी खटपट होती, ध्येया करता जाण्याची त्याची जी उर्मी होती ती पुरी होते. प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण कर्म कुठलं हे ओळखता येत नाही. मात्र प्रारब्ध कर्म आणि त्याची फळं भोगत असताना देखील जे क्रियमाण आहे की ज्याच्यातून नवीन संचित जमा होणार आहे आणि तुरंत काही फळं मिळणार आहेत ते क्रियमाण सुधारणं मात्र आपल्या हातात आहे असं जो समजतो तो परमार्थाच्या दृष्टीने पुढे जायला सुरुवात होते. गल्लत होऊ नये यासाठी खुलासा करावा ही विनंती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे याची गल्लत आपण ठेवायला नको की तुमचं क्रियमाण आहे तेही प्रारब्धावरच अवलंबून आहे असं मात्र कधी होत नाही. क्रियमाण जे आहे तर ते क्रियमाण तुम्हाला बदलता येऊ शकतं. वसिष्ठांनी रामचंद्रांना रामचंद्र अतिशय उदास दिसत असताना त्यांनी पाहिलं की एवढी दुःख आहेत, जे गौतम बुद्धाच्या बाबत झालं ते रामचंद्रांच्याही बाबत झालेलं होतं, जे सिद्धार्थाच्या बाबत झालं रामचंद्रांना देखील प्रजेची अनेक सुख अनेक दुःख वेगवेगळ्या परिस्थितीतले लोक गुण असताना देखील कचऱ्याच्या पेटीत पडल्यासारखा बाजूला जाणारा मनुष्य आणि गुण नसताना देखील श्रीमंती उपभोगणारा मनुष्य असं सगळं पाहून एकूण मनुष्य पराधीन आहे असाच भाव निर्माण व्हायला लागला. असं असल्यामुळं आत्ताचं जीवन जगण्याचा जो पंच आहे पुरुषार्थ आहे तोच जायला लागला. सगळंच कोणीतरी नियोजित केलेलं आहे. आणि तशा रीतीने जेव्हा वसिष्ठांपाशी रामचंद्र म्हणाले तेव्हा वसिष्ठ असं म्हणाले की कुठलंही प्रारब्ध या नावाचा प्रकार नाही, खोटा, सगळी कर्मांची फळं आहेत. तू आत्ता ज्यांना पाहतो आहेस ते देखील कर्माच्या फळानुसारच आपल्या आपल्या ठिकाणी आहेत. या जन्मात फक्त ते तुला असं दिसतात एवढंच. आणि तसंही तुझा प्रारब्धावर एवढा विश्वास असेल तर उत्तमात उत्तम अशा ज्योतिषांनी ज्याचं आयुर्मान 100 नेमलेलं आहे असा मनुष्य हुडकून माझ्या समोर आण आणि त्याचा शिरच्छेद घडव, तो जर जिवंत राहिला 100 वर्ष तरीही, तर मग प्रारब्ध खरं आहे असं मी माने। संपूर्ण उडून लावली गोष्ट। जो अतिशय श्रीमंत आहे, तू राजा आहेस, त्याला कैद कर आणि कोठडीत टाक, तिथं जर तो उत्तम भोग भोगत असेल तर मी मानेन। कर्म हा जो प्रकार आहे तर तो कुठतरी आपणहून सुरू करायला लागतो आणि तसं श्रीरामा हे सर्व चक्र बदलण्यासाठी स्वप्रयत्नांनी पौरुष प्रयत्न करणं हे तुझ्या हातात असतं, मनुष्य मात्राच्या हातात असतं आणि त्याच्याकरता प्रयत्न जरूर करावेत असं वसिष्ठांनी सांगितलं। हा उपदेश असल्यामुळंच जेव्हा सीतामाईंना रावणानी पळवलं, शेवटचे 6 महिने फार विचित्र गेले त्यांच्या आयुष्यातले, त्या वनवासातल्या, तर भरताला चिठ्ठी लिहिली नाही माझ्यावर असा असा प्रसंग आलाय, जरा मदत पाठवून दे। जे काही केलं ते स्वप्रयत्नांनी केलं, म्हणून रामचंद्रांच्या जीवनाला आपल्या आपल्या दृष्टीने याकरता महत्व आहे, नाहीतर तशी अडचण काही नव्हती। एक निरोप पाठवला असता आणि सैन्य बोलवलं असतं तर सगळं करता येणं शक्य होतं, पण जे केलं ते जी उपलब्ध मदत होती ती त्यांना हाताला धरून त्यांनी रावणाचा पराभव केला। मी बाहुबळाने वाकविले दैवाते असे असे उद्गार त्यांनी काढले, मी माझ्या सामर्थ्याने दैवाला वाकवलं आणि हे घडून आणलं असं ते म्हणाले। ही गोष्ट जास्त प्रेरक आहे असं मला वाटतं। त्यामुळे प्रारब्ध कर्म कोणतं, क्रियमाण कर्म कोणतं, अशा घोटाळ्यात परमार्थाशिवाय पडणं बरोबर नाही, आणि परमार्थ करत असू तर क्रियमाण कर्म आहेत ते जे आपल्या हातात आहे ते करू, प्रारब्धानुसार जी बुद्धी होईल। कधी कधी व्यवसायामध्ये अतिशय फायदा होतो, तुमचा विशेष त्याच्यामध्ये संबंध नसताना देखील परिस्थितीच अशी येते की तुम्हाला फायदा देऊन जाते, कधी कधी अशी परिस्थिती येते की तुम्ही तोट्यामध्ये जाता, पण तुम्ही साधनेची कर्म करत असल्यामुळे तुमची बुद्धी स्थिर राहते, तुम्ही तुमचं जीवन हे जास्त जास्त चांगलं असं जगायला सुरुवात होते। प्रारब्धानुसार जन्म मिळतो म्हणजे ते आपल्या हातात नसते, तर अशा वेळी माणसाने प्रारब्ध भोगत असताना क्रियमाण कर्मे करताना काय काळजी घ्यावी म्हणजे आत्मज्ञानाचे उद्दिष्ट गाठता येईल, तेही या प्रश्नाच्या अनुषंगानेच मी सांगितलं की जन्म खरंच आपल्या हातात नाही। जसं तुकाराम महाराजांचा जन्म, असं काही नाही की अमुकच एका कुळात जन्म झाला म्हणजे होतं, हे संतांनी दाखवून दिलं, त्यांच्या जीवनावरून दाखवून दिलं। असं असल्यामुळं प्रारब्ध भोगत असताना क्रियमाण कर्म करताना मात्र आपण विशिष्ट पद्धतीने विशिष्ट बुद्धीने जर कर्म केली तर जीवनामध्ये आपल्याला या जीवनामध्ये आणि पुढच्या जीवनामध्ये तीच आपली संचित कर्म होऊन जातील। संचित कर्म, प्रारब्ध कर्म व क्रियमाण कर्म यावर सविस्तर विवरण करावे ही विनंती। प्रारब्ध कर्मे भक्ती योगाच्या सहाय्याने सुसह्य करता येतात, तर क्रियमाण कर्मे योग कर्मसु कौशलम याचा विनियोग करून भोगता येतात, झालं तर मग किती बरोबर म्हणतायत। परंतु संचित कर्म आत्मज्ञानाशिवाय जळून जात नाही असे म्हणतात। संचित कर्म आत्मज्ञानाशिवाय जळून जात नाही, ती भोगण्यासाठी कोणी जीवच तिथे शिल्लक राहत नाही, त्याचे परिणाम फळ ही तशा प्रकारे मायाच आहे, त्यामुळे ती तशीच्या तशी संपून जातात, जळतात याचा अर्थ। तो परत जन्म नाही रे आणिक तुका म्हणे हेची भाक, तो परत जन्मालाच येत नाही, त्याची कुठं पडलेली असतात ती नंतर, जसं एखादी व्यक्ती बेवारस असेल त्याची ज्या काही रकमा आहेत त्या बँकेत जमा होऊन जाव्यात, तसं कुठेतरी ते संपून जातं, ते अकाउंटच संपून जातं। आता ते असं म्हणतात की आत्मज्ञानाचा आविष्कार लाखोंमध्ये एखाद्यालाच होतो तर बाकी लोकांनी काय करावे। पण परंतु पण परंतु पण परंतु पण परंतु परंतु संचित कर्म आत्मज्ञानाशिवाय जळून जात नाही असे म्हणतात। पण आत्मज्ञानाचा आविष्कार लाखो लोकांमध्ये एखाद्यालाच होतो तर बाकी लोकांनी काय करावे। जी क्रियमाण कर्म आहेत आपल्या हातात आहेत त्याची काळजी करायची। संचित कर्म प्रारब्ध कर्म याची काळजी करून तरी काय होणार आहे। आता आपल्या हातात आहे ते आपण करावं। आता आपल्या हातात जे आहे तर ते कशा रीतीने करावं म्हणजे जीवनाचं कल्याण होतं हे संतांनी सांगितलेलं आहे, त्या प्रकारे करावं। आत्मज्ञानाचा आविष्कार एखाद्यालाच होतो हे खरंच आहे। आस्थेची या महापुरी रिगता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला पावे। पण आता जो विपाईला म्हणता आहात तर तो अशा कोटी लोकांमध्येच होता, कधीतरी एखाद्या जन्मामध्ये तो पूर्ण बाहेर पडतो याच्यातून। पण जो बाहेर पडलेला नाही असा, आत्मज्ञान झालेलं नाही आणि परमार्थ करतो आहे असा, याचं जीवन शांती समाधानाने युक्त असतं याच्यावर विश्वास ठेवा। तो कितीतरी उत्तम जीवन जगत असतो। आणि असं उत्तम जीवन जगत असतानाच हळूहळू करून तो उत्क्रांत होतो। त्यामुळं असू देत ना, आत्मज्ञानाचा आविष्कार लाखोंमध्ये एखाद्यालाच होतो, अडचण काय मग त्याच्यामध्ये। जे सिद्धांत म्हणून आहेत तर त्याला तसा इलाज काहीच नाहीये, त्याला पण असायचं काही कारण नाही। असू देत, होऊ देत। साधक म्हणून आत्ता नाम घेतलं, आत्ता समाधान झालं, आत्ता कर्म करताना कर्मामधलं मी पण काढून कर्म करता आलं, लगेच त्याचं समाधान झालं। अशा प्रकारे समाधान जोडत जोडत जावं, ध्यान करावं। आजची ध्यानाची बैठक चांगली झाली, अलिप्तपणा सापडला, क्षणभराकरता आपण आत्मा असा बोध झाला, नंतर एक 10-20 मिनिटं उठल्यानंतर देखील जीवनावर तसाच परिणाम टिकून राहिला, चांगलं झालं। तेवढं तेवढं जोडलं गेलं। एकदम आत्मज्ञान झालं नाही म्हणून आता या क्षणाला काही फार अडलंय असं नाहीये। चाललंय, वरण भात खातोय, डबा घेऊन ऑफिसमध्ये जातोय, सगळं चाललेलंच आहे। ते जीवन तसंच जगत राहू, थोडं 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 समाधान मिळवत मिळवत समाधानाचा संचय करत राहू। ही जी क्रियमाण कर्म आहेत, ही क्रियमाण कर्म चांगली चांगली होत होत जीवन संपन्नतेकडे नेऊ। हरिओम तत्सत। एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू। हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी हरी हरी हरी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।